नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंयांतलो पारंपारीक कार्नावाल शेनवारा 1 मार्चासावन सुरू जातलो. कार्निवालाचो एक भाग जावन आशिल्ल्या जमनीवेल्या खेळाक आयजसावन सुरवात जाली. महाविद्यालयांतल्या विद्यार्थ्यांक विशयाचेर अतिरिक्त तशेंच वेवसायीक गिन्यान मेळचें ह्या हेतून आतां सरकारी महाविद्यालयांनी तज्ञ आनी वेवसायिकांची व्याख्यानां जातलीं. एकतेचो महायत्न म्हणून महाकुंभाचें स्वागत करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज भारताक आपल्या दायजाचो अभिमान आसा आनी एका नव्या उर्जेन वाटचाल करता अशें म्हळां. 14व्या डीडी कुसंबी विचार महोत्सवात स्वामी विवेकानंदाचो संदेश ह्या विशयाचेर निवेदिता भिडे हांचें उलोवप जालें. आतां पुराय खबरो. गोंयांतल्या पारंपारीक कार्नावालाचो भाग जावन आशिल्ल्या जमनीवेल्या खेळाक आयज सावन सुरवात जाली. आयज राय हांगाच्या सेंट तेरेजास हायस्कुलांत नामनेचे तियात्र कलाकार झेवियर द मायणा हांच्यो 3 पार्ती सादर जाल्यो. गोंयांतलो पारंपारीक कार्नावाल शेनवारा 1 मार्चासावन सुरू जातलो. गोंय तियात्र अकादमीन ह्यो पार्ती पुरस्कृत केल्ल्यो. तियात्र अकादमीचे अध्यक्ष एंथनी बार्बोजा हांणी हे जमनीवेले खेळ शाळेच्या विद्यार्थ्यां मेरेन पावचे आनी तातूंतल्यान उर्बा घेवन विद्यार्थ्यांनी अशा खेळांनी आनी तियात्रांनी वांटेकार जावचे ह्या उद्देशान हे खेळ आयज विद्यालयांत सादर केल्यात अशें सांगले. अंदू सुमार 40 खेळांचे पंगड आपले तियात्र घेवन तयार आसात. ह्या वेळार मुखेल सोयरे म्हणून म्हालगडो तियात्र कलाकार केजी डिकोस्टा, सेंट टेरेजा हायस्कुलाचे प्राचार्य सिस्टर जेनिफर क्रास्टो, शाळा प्रशासक सिस्टर अमेलिया डिसोजा, तियात्र अकादमीचे उपाध्यक्ष मार्कोस गोन्साल्वीस, अकादमीचे वांगडी आवितो पिरीस, खेळा तियात्र संघटनेचे अध्यक्ष आर्नाल डिकोस्टा आनी संजू मोंतेरो हजर आशिल्ले. ह्या उपक्रमाक गोंय सरकारान दिल्ल्या अर्थीक आदाराक लागून बार्बोजा हांणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आनी कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडे हांचे उपकार मानले.
परंपरा ट्रेडिशनल म्हणटो तियात्र म्हणटो जमनी वयलो. आदी जमनी वयले खेळ चलोन भोंवन गांवगांवांनी जाताले. हे बरे शेकड्याची वर्सां जायत आसात आनी तो चालू उरपाक आमचे यंग जनरेशनाक वो खेळ मुखार तेणे चलोवपाक कार्नवालाक आमचो एक हेतू आसा आनी हेच कारणाक लागून आमी सगळे गांवगांवांनी वो खेळ घेवन वता. आयज आमी सुरवात केल्या सेंट तेरेजा कॉन्वेंट हायस्कुलान हांगासूर ह्या भुरग्यांक हो खेळ दाखोवपाक आनी जीं भुरगीं आसात ताणें हो खेळ पळोवन 200-300 भुरगीं आसल्यार 4-5 भुरगीं फुडले तियात्राची मोग लागून ती तियात्रान पार्टिसिपेट जावपाक आनी जमनी वयले खेळ ताणें हान मारून मुखार आमचो हे फुडलें जनरेशन चलोवप.
महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांक विशयाचेर अतिरिक्त तशेंच वेवसायीक गिन्यान मेळचें ह्या हेतून आतां सरकारी महाविद्यालयांनी तज्ञ आनी वेवसायिकांची व्याख्यानां जातलीं. हे खातीर उच्च शिक्षण संचालनालयान पात्र मानेस्तांची नेमणूक करतले. उपरांत व्याख्यात्यांची खाशेली वळेरी तयार करतले. ह्या वळेरेंतले मानेस्त वेगवेगळ्या महाविद्यालयांनी व्याख्यानां दितले. बँकींग, वेपार, उद्देग, फार्मसी, आयटी, संगणक, पर्यावरण मळार तशेंच वेगवेगळ्या प्रकल्पांत 10 वर्सां काम करपाचो अणभव आशिल्ले अधिकारी वा तज्ञ व्याख्यानां दिवपाक पात्र आसात. ते खातीर तांकां उच्च शिक्षण संचालनालयांत अर्ज करून सविस्तर म्हायती दिवची पडटली. ज्या व्यक्तींनी एका विषयात डॉक्टरेट म्हणल्यार PhD पदवी मेळयल्या आनी त्या विषयात खाशेलें योगदान दिलां ती व्यक्ती व्याख्यानां दिवपाक पात्र थारता. फक्त तांणी प्रमाणपत्रां वा योगदानाचे दाखले सादर करप गरजेचें. इच्छूक उमेदवारांनी प्रमाणपत्रा सयत 12 मार्चा मेरेन उच्च शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयांत अर्ज सादर करचो अशें कळयलां. फाटल्या कांय वर्सांनी मडगांव पालिकेन आपल्या करांनी कसलीच वाड करूंक नाशिल्ली. त्या फाटभुंयेर अंदू वर्सा कांय करांनी 10-15% वाड जावं येता. मडगांवचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकार हांणी ही म्हायती दिली. मडगांव पालिकेची रोखडीच अदमासी पत्रकी बसका जावपाची आसा. त्या आदी आर्थीक बाबींचो नियाळ घेवपा खातीर आयज पालिकेन खाशेली बसका आपयली. ह्या बसकेंत हो विचार मुखार आयला अशें शिरोडकार हांणी सांगलें. मडगांव पालिकेन घरपट्टी करात कसलीच अदीक वाड करपाचो निर्णय घेवंक ना. मात जे लोक घरपट्टी भरनात तांकां 12% व्याज जावपाचो निर्णय घेतला अशी म्हायती तांणी दिली. गोंय सरकाराच्या पर्यटन खात्यान राज्यातल्या वेगवेगळ्या सुवातांचेर बीच शेकांच्या कामाची अचकीत तपासणी केली. ह्या तपासणीत गोंय शेक धोरणाचे नेम पाळी नाशिल्ल्याचे उक्ताडार आयलां. हातूंत शेक भाड्याक दिवपाच्या घडणुकांचो आसपाव आसा. हाका लागून नेम मोडिल्ल्यांक कारणां दिव्या नोटीस दाखयल्या. आनी ह्या तपासणी मजगतीं अधिकाऱ्यांक फक्त उत्तर गोंयांत फक्त 80 नेम मोडिल्ल्यांची प्रकरणां मेळ्ळी जातूंत शेक भाड्याक दिवपाचो आसपाव आसा. गोंय शेक धोरणा खाला ह्या शेकांक नोटीसी धाडल्यात जाल्यार दक्षिण गोंयांत 19 शेकांनी नेम मोडल्यात. शेकांनी जावपी बेकायदेशीर प्रकार उक्ताडार हाडपा खातीर आनी धोरणांचे नेम पाळटा काय ना हे निश्चित करपा खातीर ही तपासणी केली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
भारत सरकाराच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद वेव्स 2025 आयोजित केल्या. ॲनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंजा वरवीं ह्या उपक्रमात वांटेकार जाव येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org ह्या संकेतथळाक भेट दियात.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल खबरो. एकतेचो महायत्न म्हणून महाकुंभाचे स्वागत करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज भारताक आपल्या दायजाचो अभिमान आसा आनी एका नव्या उर्जेन वाटचाल करता अशें म्हळां. आधुनिक वेवस्थापन, वेवसायीक नियोजन आनी धोरण तज्ञां खातीर हो अभ्यासाचो विशय आसा अशें सांगून प्रधानमंत्र्यांनी प्रयागराजातल्या महाकुंभाच्या यशाचें कौतुक केलें. जगात खंयच ह्या प्रमाणाचें समांतर उदाहरण ना आनी 144 वर्सां उपरांत संतांनी परत एकदां विकसीत भारत, विकसीत भारता खातीर एक नवो संदेश दिला अशें तांणी म्हळें. मोदींनी हाचेर केल्ल्या ब्लॉगांत हे विचार मांडल्या. न्हंयांचे संगमार काठार प्रयागराजात कोट्यावधी लोक कशे जमले हे जगान अजापान पळयले हाचेर मोदीन भर दिलो. ह्या लोकांक औपचारीक आमंत्रणां आनी केन्ना वचपाची ह्या बद्दल पुराय माहिती नाशिल्ली, तरी कोट्यावधी लोक आपल्या परीन महाकुंभाक गेले आनी पवित्र उदकांत न्हाण केल्याची खोस अणभवली. पवित्र न्हाणा उपरांत अपार आनंद आनी समाधान पसरोवपी ती तोंडां हांव विसरूंक शकना अशें मोदीन म्हळां. बायलां, जाणटी, दिव्यांग भाव भयणी प्रत्येकाक संगमार वचपाचो मार्ग सांपडलो अशेंय ते उलयले. प्रकाशन नेक्स्ट ह्या संस्थेन मडगांव रविंद्र भवनाच्या सांगातान घडून हाडिल्ल्या द गोवा बूक फेअर आनी बाल साहित्य महोत्सवाक आयज मडगांवच्या रविंद्र भवनात सुरवात झाली. आयज सांजवेळा हो महोत्सव उक्तो झाल्याची औपचारीक घोषणा जाळवणदारांनी केली. 3 मार्च मेरेन हो महोत्सव चालू आसतलो. सध्या हे महोत्सवाची कार्यावळ रविंद्र भवनात चालू आसा. ह्या महोत्सवा निमतान रविंद्र भवन वाठारात व्हड पुस्तक प्रदर्शन भरलां. सुमार 40 पुस्तकांची दालनां उभारिल्ली आसून तातूंत वेगवेगळ्या भासांची पुस्तकां विक्रेक दवरल्यात. ह्या महोत्सवात वेगवेगळ्या लेखकां कडेन भुरग्यांचो संवाद सादपा खातीर कार्यशाळा घडोवन हाडल्या. ह्या कार्यशाळेनी 80 परस चड लेखक आनी कथाकार वांटो घेतले. ह्या 5 दिसांच्या महोत्सवात वट्ट 150 वेगवेगळ्यो कार्यावळी जावपाच्यो आसात अशी माहिती जाळवणदारांनी दिल्या. अध्ययन आनी अनुभूती घेवन वास्तवीक जग आनी वेगवेगळे प्रसंग समजून घेतल्यार खुबशे प्रस्न सुटावे जावपाक शकता हाची देख स्वामी विवेकानंद हांणी संवसाराक दिल्या. आयची पिळगी हुशार आसा मात तांकां सगळें रोखडेंच जाय. मेहनत जिद्दीन ध्येय मेळोवपाची उमळशीक तांच्या मदीं कमी दिसता. हे सगळें प्रत्येकान आपल्या आत्मविश्वासाचेर विश्वास कमी दवरिल्ल्यान जावपाक लागलां अशें मत कन्याकुमारी स्वामी विवेकानंद केंद्राची उपाध्यक्ष पद्मश्री निवेदिता भिडे हांणी व्यक्त केलां. ती 14व्या डीडी कोसंबी विचार महोत्सवात स्वामी विवेकानंदाचो संदेश ह्या विशयाचेर उलयताली. ह्यावेळार निवेदिता भिडे हिणें स्वामी विवेकानंदाची वैचारीक स्पश्टता, अंतरीक मूल्यांचें म्हत्व, आत्मीयता, आध्यात्मीक परंपरेची जाण हे विशीं माहिती दिली.
सोच रहा है कोई हिंदू ऐसा सोच रहा है कि पूरा विश्व हिंदू हो जाएगा तो आई पिटी यू फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. यदि कोई क्रिश्चियन ऐसा सोच रहा है कि पूरा विश्व को हम क्रिश्चियन कर देंगे देन ही तो स्वामी जी कहते हैं ब्रदर दिस इज नॉट पॉसिबल आई पिटी यू फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. यदि कोई मुस्लिम ऐसा सोच रहा है ऐसा संभव नहीं है. अनेक विविधता होगी. ईश्वर जो अनंत है, अगाध है, उसको प्राप्त करने का क्या केवल एक मार्ग हो सकता है? अनेक मार्ग हो सकते हैं. अभी जैसे ये जो फेस्टिवल ऑफ आइडियाज यहाँ चल रहा है, सारे आप पहले दिन से यहाँ आ रहे, सुन रहे, आप हरेक को जाके बताइए कि अच्छा क्या हुआ, कैसा लगा. हरेक का जो फीडबैक होगा वो अलग अलग होगा, बल्कि आप सारे एक ही एक्सपीरियंस से गए हैं. ऐसा नहीं है कि स्पीकर ने कुछ लोगों के लिए अलग भाषण दिया और कुछ लोगों के लिए दूसरा भाषण दिया. एक ही भाषण दिया है, लेकिन फिर भी उसका जो फीडबैक होगा वो अलग अलग होगा. बिकॉज वी ऑलवेज ट्राई टू अंडरस्टैंड द रियलिटी थ्रू अवर ओन मेंटल मेकअप, मेंटल डेवलपमेंट.
गोंय ओवरसीज रोजगार एजन्सीन कुशळटाय विकास आनी उद्देजकता संचालनालयाच्या जोडपालवान फाल्यां सकाळी 11 ते 1 उद्देगीक प्रशिक्षण संस्था फार्मागुडी फोंड्या हांगा रचणूक आनी जतनाय तंत्रज्ञान म्हळ्यार फ्रेमींग अँड प्रिझर्वेशन टॅक्निक्स विशयाचेर कार्यशाळेचें आयोजन केलां. फ्रांस देशाची नागरीक आनी रचणूक जतनाय तंत्रज्ञान तज्ञ नाथालिया सोफिया स्ट्राटा ही कार्यशाळा घेतली. ही कार्यशाळा खास गोंयच्या युवकां खातीर आसून कार्यशाळेंत कलाकृती, दस्तावेज आदी वस्तूंची रचणूक आनी जतनाय करपा संबंधीत पारंपारीक आनी समकालीन कुशळटाय शिकयतले. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंयांतलो पारंपारीक कार्नवाल शेनवारा 1 मार्चासान सुरू जातलो. कार्नवालाचो एक भाग जावन आशिल्ल्या जमनीवेल्या खेळांक आयजसान सुरवात जाली. महाविद्यालयांतल्या विद्यार्थ्यांक विशयाचेर अतिरिक्त तशेंच वेवसायीक गिन्यान मेळचें ह्या हेतून आतां सरकारी महाविद्यालयांनी तज्ञ आनी वेवसायिकांची व्याख्यानां जातलीं. एकतेचो महायत्न म्हणून महाकुंभाचें स्वागत करतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज भारताक आपल्या दायजाचो अभिमान आसा आनी एका नव्या उर्जेन वाटचाल करता अशें म्हळां. 14व्या डीडी कोसंबी विचार महोत्सवात स्वामी विवेकानंदाचो संदेश ह्या विशयाचेर निवेदिता भिडे हांचें उलोवप जालें. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी खबरां विभागाचें मुखावेलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 चेर. नमस्कार.